प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मालिका निरामय. यामध्ये ऐकूया पचन संस्था यकृत आणि एंडोस्कोपी तज्ज्ञ डॉक्टर हुसेन बोहरी यांनी दिलेली माहिती. तांत्रिक सहाय्यक सौरभ शिंदे यांचं. निर्माती गायत्री बस्ते. श्रोतेहो, याबद्दल अधिक माहिती आपणास हवी असल्यास आपण प्रीमियम डायजेस्टिव्ह डिसीज क्लिनिक मुंबई नाका नाशिक येथे संपर्क साधू शकता. फोन 247-2253. फोन नंबर पुन्हा एकदा 247-2253. ऐकूया निरामय.
नमस्कार नाशिक, मी डॉक्टर हुसेन बोहरी. आज आपण एंडोस्कोपीद्वारे ॲडव्हान्स्ड जे प्रोसिजर्स असतात त्याच्याबद्दल थोडंसं बोलूयात. तर एंडोस्कोपीद्वारे ॲडव्हान्स प्रोसिजर्स काय काय केले जातात, आपण ह्याच्या अगोदरच्या एका मालिकेत बोललेलो आहे की एंडोस्कोपी कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात, कशा केल्या जातात. तर एंडोस्कोपीद्वारे आता जे नवीन डेव्हलपमेंट्स आहेत ते प्रचंड डेव्हलपमेंट झालेले आहेत आणि त्याच्याद्वारे आपण आता 3 वेगवेगळ्या असे प्रोसिजर्स आहेत जे करू शकतो. एक ERCP ही बऱ्यापैकी जुनी प्रोसिजर आहे, बऱ्याच काळापासून आपण करतो आहे. गेल्या 15-20 वर्षापासून ERCP होती आहे, पण आजकाल त्याच्यात बरेच डेव्हलपमेंट झालेली आहे. तर ERCP काय असते? तर एंडोस्कोपिक रेट्रोग्रेड कोलॅन्जिओ पॅन्क्रिएटेकोग्राफी ह्याचं फुल फॉर्म. तर ह्याच्यात दुर्बिणीद्वारे आपण जी पित्त नलिका असते लहान आतडीच्या सुरुवातीच्या भागाला, तर ते पित्त नलिकेचं जे ओपनिंग असतं तर त्या ओपनिंगला अप्रोच करतो आपण आणि तिथून आपण एक्सरेच्या गायडन्सखाली त्या नलिकेतून एकतर पित्त नलिकेमध्ये किंवा स्वादुपिंडच्या नलिकेमध्ये आपण एक अशी सॉफ्ट अशी तार आत टाकतो आणि त्या तारेवरून मग आपण एक ऑपरेशन करतो. तर हे कशात केलं जातं? तर जेव्हा पित्त नलिकेत खडे असतात तर ते खडे काढण्यासाठी ही प्रक्रिया कॉमनली केली जाते, किंवा पित्त नलिकेला कुठल्या दुसऱ्या कारणामुळे अडथळा आला असेल, कधी काही वर्म्स असतात किंवा अजून काय असतं, स्लज असतं, पस असतं, त्या गोष्टी काढण्यासाठी आपण ERCP करतो. किंवा मग पित्ताशयाला गाठ असेल आणि पित्ताशय किंवा पित्त नलिकेला गाठ असेल आणि त्या गाठीमुळं त्या नलिकेला अडथळा निर्माण झाला असेल, तो अडथळा आपण काढण्यासाठी पण ERCP करतो. त्याच्यामुळं जे कावीळ झालेली असेल किंवा कावीळीमुळं वेगवेगळे जे लक्षणं डेव्हलप झालेले असतात तर ते ERCPनी कमी होऊ शकते. स्वादुपिंडाचे काही आजार असतात, क्रॉनिक पॅन्क्रायटिस, जेव्हा स्वादुपिंडामध्ये खडे होतात आणि ते खड्यामुळे स्वादुपिंडाची नलिका पण ब्लॉक झालेली असते आणि त्याच्यामुळे वारंवार वेदना होतात, किंवा मग प्रचंड प्रमाणात इनडायजेशन डेव्हलप झालेलं असतं आणि डिफिशियन्सी डेव्हलप झालेल्या असतात, तर अशा वेळेस ERCP करून पॅन्क्रायसची नलिका आपण जर मोकळी करून दिली तर त्याच्यामुळे ते प्रॉब्लेम्स बऱ्यापैकी सॉल्व्ह होऊ शकतात. तर ही एक फार महत्त्वाची प्रोसिजर आहे. दुसरी प्रोसिजर म्हणजे अक्लेझिया कार्डिया नावाचा एक आजार असतो. अक्लेझिया कार्डिया म्हणजे काय असतं? तर हा अन्ननलिकेचा एक आजार असतो आणि ह्याच्यात अन्ननलिकेचे ज्या स्नायू असतात ह्या निकामी होतात आणि अन्ननलिकेच्या शेवटी एक झडप असते. ही झडप बऱ्यापैकी टाईट झालेली असते. तर ही टाईट झाल्यामुळे आपण जे काही गिळतो ते गिळण्याला एक अडथळा निर्माण होतो. तर POEM नावाची एक प्रोसिजर आहे, पर ओरल एंडोस्कोपिक मायोटॉमी. तर ह्याच्यात एंडोस्कोपी करून अन्ननलिकेचा आतला लेअर आहे तो कट करून, म्हणजे आतली जी कातडी आहे त्याला कट करून त्याच्या आतल्या लेअरमधून एंडोस्कोप आत टाकून तिथले मसल्स कट केले जातात आणि ते मसल्स कट करून ती झडप थोडीशी लूज केली जाते आणि त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. तर ही प्रोसिजर अतिशय नवीन प्रोसिजर आहे, गेल्या 5-6 वर्षातच डेव्हलप झालेली आहे. तिसरं एंडोस्कोपिक सबम्युकोझल डिसेक्शन किंवा एंडोस्कोपिक म्युकोझल रिसेक्शन किंवा एंडोस्कोपिक पॉलिप रिमूव्हल. तर आतड्यांमध्ये किंवा जठरमध्ये ज्या गाठी असतात तर ह्या गाठी कट करून काढता येतात. पूर्वी काही लिमिटेशन्स असायचे त्या गाठींना, पण आजकाल नवीन ॲडव्हान्सेस आल्यामुळं एंडोस्कोपिक व्हिज्युअलायझेशन खूप अगदी मायक्रोस्कोपिक लेवलला आपण करू शकतो आणि हे ओळखू शकतो की कुठली गाठ किती डेंजरस असू शकते आणि त्यानुसार मग ती गाठ आपण अगदी बेसपासून कट करून काढू शकतो आणि ह्याच्यामुळं मोठ्या सर्जरीज अवॉइड होतात. ह्याच्या व्यतिरिक्त अन्ननलिकेतून किंवा जठरामधून जे रक्तस्राव होतात, रक्तस्राव थांबवण्यासाठी वेगळ्या प्रोसिजर्स केल्या जातात. त्या रक्तवाहिन्याला क्लिपिंग केलं जातं किंवा त्या रक्तवाहिन्यांना बँडिंग केलं जातं, म्हणजे रबरच्या बँडनी बांधून दिलं जातं, किंवा रक्तवाहिन्यांजवळ इंजेक्शन्स दिले जातात, किंवा रक्तवाहिन्यांना हीटनी कोअग्युलेट केलं जातं. तर ह्या ज्या सगळ्या प्रोसिजर्स आहेत ह्या एंडोस्कोपिकली केल्या जातात आणि दीज आर लाईफ सेव्हिंग प्रोसिजर्स. तर ह्या अशा एंडोस्कोपिक ॲडव्हान्स प्रोसिजर्स आहेत जे आजकाल नाशिकमध्ये इझिली अवेलेबल आहेत. धन्यवाद.
निरामय या कार्यक्रम मालिकेमध्ये आत्ताच आपण पचन संस्था यकृत आणि एंडोस्कोपी तज्ज्ञ डॉक्टर हुसेन बोहरी यांनी दिलेली माहिती ऐकली. तांत्रिक सहाय्य होतं सौरभ शिंदे यांचं. निर्मिती होती गायत्री बस्ते यांची. श्रोतेहो, याबद्दल अधिक माहिती आपणास हवी असल्यास आपण प्रीमियम डायजेस्टिव्ह डिसीज क्लिनिक मुंबई नाका नाशिक येथे संपर्क साधू शकता. फोन 247-2253. फोन नंबर पुन्हा एकदा 247-2253.